नमस्ते मंडळी, नमस्ते. आपण देवाला ओळखता का?
कुठला देव?
आपण कुठल्या देवाची भक्ती करता?
आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितले आहे की आम्हास बऱ्याच देवांची भक्ती आणि सेवा करायची आहे.
आपणास खऱ्या देवाची ओळख करून घेतली पाहिजे.
खरा देव कोण आहे?
एक खरा देव आहे जो एक नवीन जीवन देतो.
आमच्या आई वडिलांनी सांगितले आहे की आमचे देव जीवन देतात.
आमच्या पूर्वजांच्या देवात आम्हास जीवन देण्याचे सामर्थ्य नाही, परंतु एक आहे जो आकाशाचा देव आहे, त्याच्याकडे सनातन जीवन देण्याचे सामर्थ्य आहे.
आमचे आई वडील अर्पण तयार करून एखाद्या विशिष्ट झाडाच्या बुडाला ठेवीत आणि जर त्यांनी विचारले तर भूताना त्यांनी दिले.
हे आम्हा समजत नव्हते, म्हणून आम्ही असे करीत होतो. परंतु खऱ्या देवाने आपल्या पुत्राला पाठविले की आम्ही त्यावर विश्वास ठेवून सनातन जीवन प्राप्त करावे.
त्याचा पुत्र खराच काय जगात आला?
हो, तो खरोखरीच आला. तो आमची पापे दूर करण्यासाठी क्रूस खांबावर मेला. आपण पापाने भरलेले आहोत आणि देवाला पापाचा द्वेष आहे.
कुठल्या गोष्टी वाईट आहेत ज्या आमच्यातून काढण्यासाठी तो मेला?
बऱ्याच वाईट गोष्टी आहेत ज्यांची आम्हाला सवय पडलेली आहे. चोरी, खून, द्वेष, गर्व, व्यभिचार आणि दुसऱ्या अशाच वाईट गोष्टी या आम्हास देवापासून दूर करतात. परंतु जर आपण ह्या सोडल्या व त्यावर विश्वास ठेवला तर तो आमचा वाईटपणा काढून टाकेल. जर आपण येशूच्या मागे गेलो नाही तर मेल्यावर आपण सैतानाच्या आगीच्या ठिकाणी जाऊ.
बाबा, मला तर या आगीच्या ठिकाणाची भीती वाटते.
ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु देवाने एक मार्ग दिला आहे.
या धोक्यात वाचण्यासाठी काय करावे असावे?
जर आपणास तारण हवे असेल तर आपणास आपल्या पापापासून दूर होऊन येशूवर विश्वास ठेवायला हवा. तो आपला आत्मा तुमच्या मनात राहण्यासाठी देईल. येशू देवाचे सनातन जीवन तुम्हास देईल.
हां, हे मला बरोबर ऐकू येते.
आपणास हे खरोखरच समजते काय?
हो, मला समजले. परंतु हे मला दुसऱ्यांना सांगता येईल का की त्यांना सुद्धा हे ऐकायला मिळेल?
जर खरोखरीच आपण येशूच्या मागे गेला आणि त्याला स्वीकारता, आपण आनंदाने भरून जाल. आणि हा आनंद एवढा मोठा असेल की आपण दुसऱ्यांना सांगाल की तुमचा बदल झाला.
परंतु आमच्या दुसऱ्या देवांचे काय? जर आम्ही विश्वास ठेवला तर ते रागवणार नाहीत?
त्यांच्या रागाने तुम्हास काहीही होणार नाही.
मग हा खरा देव आमच्या देवापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे का?
हो, सर्व भूतांपेक्षा तो अधिक सामर्थ्य आहे. त्याने सारे विश्व आणि त्यातील सर्व गोष्टी बनवल्या.
आपण पुन्हा येऊन याबद्दल आणखीन आम्हा सांगावे असावे बरे का?
विश्वास ठेवण्याआधी पुन्हा ऐकण्याची गरज नाही. आपण आजच विश्वास करू शकता. आजच आपणास हा आनंद मिळू शकेल.